चीनीमंडी.com पॉडकास्ट।
फिजीच्या ऊस शेतकऱ्यांना गाळप हंगामापूर्वी मिळेल आर्थिक सहकार्य। गाळप सुरू होण्यापूर्वीच ऊस शेतकऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं आर्थिक सहकार्य करण्याला फिजी साखर मंत्रालयानं प्राधान्य दिलं आहे। स्थायी सचिव योगेश करण यांनी सांगितलं की जूनमध्ये सुरू होणाऱ्या नव्या गाळप हंगामाबरोबर त्यांनी या आठवड्यात चालू होणाऱ्या चौथ्या ऊस बिल भागवण्यास मंजुरी दिली आहे। साखर उद्योग न्यायाधिकरणाच्या अनुसार 95 मिलियन डॉलरपेक्षा अधिक बिलं भागवली जातील। करण यांनी सांगितलं की मुख्यत्वे ही बिलं शुक्रवारपर्यंत भागवली जावीत, जेणेकरून शेतकऱ्यांना तोडणीच्या हंगामासाठी तयार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल। शेतकऱ्यांना तोडणीपूर्वी ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर उपकरणांची दुरुस्ती करून घ्यावी लागते। करण यांनी सांगितलं की या फंडिंगच्या पाठबळामुळे ऊस शेतकऱ्यांना 10 जूनला लपसा कारखाना उघडण्यासाठी चांगली तयारी करण्यामध्ये मदत मिळेल। यानंतर 23 तारखेला रवाई कारखाना आणि 24 लुटोका कारखाना सुरू होईल। पुढच्या महिन्यापासून ऊस गाळप हंगाम सुरू होत आहे, पण अनेक शेतकऱ्यांनी श्रमिक कमी असल्याची काळजी व्यक्त केली होती। करण यांनी आश्वासन दिलं की या समस्येचं निराकरण केलं जाईल। श्रमिकांची कमी पाहता आम्ही भारतातून यांत्रिक हार्वेस्टरसाठी ऑपरेटर आणणार आहोत। ऊस तोडणीच्या हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या विलंबापासून वाचण्यासाठी स्थानिक हार्वेस्टरचे प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होईल।